Okay, so good afternoon, sir.
जी
Before we begin, sir, can you just give a quick introduction about yourself, your name, your educational background, and currently where you are employed, your university's name, and what are the courses that your institute offers?
ओके मैम, आई एम शैलेश गणेश राव वराडे, प्रिंसिपल एचवीपीएम, श्री एचवीपीएम जूनियर कॉलेज ऑफ एजुकेशन. माय क्वालिफिकेशन इज एमएससी एमएड, एमफिल एफकेयर, डीसीएम. माय इंस्टीट्यूट हैव ओनली सिंगल यूनिट डीएलएड कोर्स, बट
So, which course?
डीएलएड Diploma in
BLA.
Ed. Here it is a rename.
Sir, I am
Old
not
name
able to hear you. तुमचा आवाज खूप कमी येतोय सर.
But institute have more than units. Institute conduct high schools, junior colleges, engineering college, medical college, physical college. And DLED as only single unit. No
DLA.
attached with DLED. DLED single unit, not attached with BED.
Okay, so you have BED and DED both.
And only DED single
only
unit.
DED single unit. Okay. Okay, and so how long has it been that you are with this institute?
I am from 2009 as a lecturer.
Okay.
2008, July 2018, promoted as a principal. And institute near about started from 1969.
Okay, and it is an aided college, right?
Okay, aided college.
Okay, okay.
Private aided
college. Private aided college. Okay. Okay, and so how much is the NCTE approved intake for the DED course?
50 students.
50 students.
Single unit.
Single unit. Okay, sir. Okay. And sir, how many students were admitted in 2019?
2019 or 2020?
Both, sir. 19 and 20, both years.
And session as a newly started session is 2020-21, last year. And there. Last session admission completed in January 2021.
Okay.
Session started from July 20. Last year admitted near about 42 admission, first admitted in first year.
Okay.
Due to pandemic, during the pandemic, the admission थोड़ा कमी था लाय. Near about 46-47 admission.
Achha. Okay. And sir, what kind of students secure admission in DED? I mean, what is the background of the students? Is it language or is it so? Is it arts? Is it commerce or is it science or any other?
As a DED criteria, every faculty have. Every faculty have their quota. So
right.
Near about 50% admissions for quota to science student, 40% for arts student, 8% for commerce student, 2% for NCVC student. Only two branches. NCVC. Near about last 5-6 years, this quota will not science quota will not completed. Regularly,
okay.
So the admission process will from the branch I am showing you, then spot admission.
Okay. But you do have quotas for each subject.
Admission process is conducted by SCRT, State Research Institute.
Right. Okay. And sir, how would you describe the quality of their academic qualification, which would mean how many students who apply to DED would have first class percentage marks in their 12th?
Minimum percentage for reserve quota is 44.5%.
Okay.
Open 49.5.
Okay.
Minimum criteria.
Right. But what about the students who get admission in your college? What is their pass percentage?
नाही कळलं मला काय म्हणायचं.
म्हणजे तुमच्या इकडे जे मुलं ऍडमिशन घेतात ऍट दी एंड, म्हणजे एससीआरटी कडून आले तरी तुमच्या इकडे जे मुलं येतात त्यांचं ऍव्हरेज पास पर्सेंटेज 12वीतलं किती असेल?
असं सांगता नाही येत निश्चित, नॉट फिक्स, बिकॉज काही मुलं 80% जवळपास राहतात आणि ऍडमिशन तो अशा डाऊन चालू आहे पण लास्ट 45% सुद्धा राहत क्रायटेरिया ठरला त्याच्यावर सुद्धा त्या लेवलच्या ऍडमिशन येतात. असं काही पूर्वी म्हणजे इथन 10 वर्ष आधी टफ राहायचं, म्हणजे कमी कट ऑफच 80% राहायचं.
ओके ओके. पण आता तसं नाहीये. ओके. आणि सर हाऊ वुड यू कम्पेअर युअर स्टुडंट्स अकॅडमिक प्रोफाईल विथ अदर कॉलेजेस डीएड कोर्सेस? म्हणजे तुमच्या कॉलेजचे मुलं आणि त्यांचा अकॅडमिक परफॉर्मन्स बाकी कॉलेजच्या मुलांच्या अकॅडमिक परफॉर्मन्स मध्ये काय कम्पॅरिझन तुम्ही करू
शकता? बिकॉज यु नो माय कॉलेज इज फुल स्टाफ फुल्ली क्वालिफाइड.
ओके.
टोटल पोस्ट विल बी पूर्ण जागा भरल्या आहेत.
ओके.
टीचिंग सुद्धा चांगला आहे. Near about 6 to 7 years, topper from total district topper.
Okay.
Result मध्ये आम्ही 6 ते 7 वर्षापूर्वी टॉपर्स
राहतो.
त्याच्या आधी 6-7 वर्ष आधी आम्हाला ते एक स्पर्धा व्हायच्या, कॉम्पिटिशन व्हायचं की त्याच्यात तुम्हाला काय रिझल्ट काय आहे प्रत्येक कॉलेज. आम्ही 3 वर्षापर्यंत कंटिन्यू त्याचं फर्स्ट प्राइज घेतलं. अकॅडमिक आमच्या इथलं खूप चांगलं आहे. संस्थे इन्स्टिट्यूट जी संस्था आहे आमची त्याचं स्पोर्ट्स बॅकग्राऊंड असल्याच्यामुळे सुद्धा आमचं कॉलेज प्रिफर.
ओके ओके. आणि सर प्रपोर्शन काय असेल मेन अँड वुमेन स्टुडंटचा बीएड मध्ये?
आता इयर बाय इयर चेंज होत आहे.
ओके.
आता तर माझ्याकडे 42 स्टुडंट आहेत, फक्त 4 बॉईज आहे, 38 गर्ल्स आहे.
ओके. पण हे असंच लगभग राहत का हे
कमी? मागच्या वर्षी त्याच्यापेक्षा कमी मुलं होती, दोनच मुलं होती.
ओके. पण मग मुली जास्तच असतात का सहजासहजी?
नियर अबाउट 90% मुली असतात.
ओके. 10% मुलं असतात. ओके. आणि सर कॉलेजमध्ये म्हणजे डीएड प्रोग्राम मध्ये जेव्हा मुलं ऍडमिट होतात तेव्हा त्याचा म्हणजे 12वीच्या मार्कांवरच ऍडमिट होतात का टेस्ट आहे कोणती का कसं आहे?
फक्त ओनली 12th मार्क्स.
देयर इज नो एंट्रन्स टेस्ट.
अधिक टफ कॉम्पिटिशन राहायचे तर सोशल रिझर्वेशन राहायचे.
ओके.
नाही आहे डायरेक्ट ऍडमिशन होता. जसं माजी सैनिक असेल, एक्स सर्व्हिसमॅन, त्याच्यानंतर जे ट्रायबलचे मुलं आहेत त्यांना वेगळं रिझर्वेशन करायचं, विडोला राहायचं, आणि अपंग जे आहेत त्यांना.
ओके. पण 12th परसेंटेज आणि एससीआरटी नॉमिनेट करते मग?
हा, फॉर्मच ऑनलाईन असतो. एससीआरटी आपल्या त्याची साईड असते, फॉर्म आपल्याला तिथूनच भरायला लावतात.
ओके.
तेच मेरिट लिस्ट तयार करतात. सेंट्रलाइज जे ऍडमिशन प्रोसेस आहे सेम, जे इंजिनिअरिंग आहे बाकीचे आहे अदर ब्रँचेस जे गव्हर्नमेंट कंडक्ट करते सेम.
ओके ओके. आणि सर म्हणजे कोणते कॉलेजेस प्रिफर्ड आहेत मुलांना टू गेट इन टू डीएड? म्हणजे मुलं कोणती कॉलेजेस प्रिफर करतात डीएड शिकण्यासाठी?
अमरावतीमध्ये 3च कॉलेज आहे.
ओके.
प्रॉपर अमरावती सिटी मध्ये 2 आहे.
अच्छा.
जिथे मुलं स्टाफ जास्त असेल, टीचिंग स्टाफ जास्त असेल तर मुलं प्रिफर करतात. आमच्या इथे फुलफिल आहे, एक जागा आहे वॅकंट, बाकी इन्स्टिट्यूट आहे, बाकीचे अदर कॉलेजेस मध्ये आणि युअर गव्हर्नमेंट कॉलेजची इतकी कंडिशन खराब आहे की तिथे कोणीच नाही आहे टीचिंग. प्रिन्सिपल आहे तो त्याला चार्ज दिला आहे, बाकी टीचिंग मध्ये तर सगळे रिटायर्ड गव्हर्नमेंट पोस्ट वॅकंट असतात.
आणि सर किती स्टुडंट्स सायन्स आणि मॅथमॅटिक्स टीचिंग घेतात?
मॅथ्स आणि
सायन्स म्हणजे डीएड मध्ये आल्यानंतर मॅथ्स आणि सायन्स टीचिंग किती मुलं घेतात?
नाही मॅडम असं काही डीएड चा आणि बीएड चा क्रायटेरिया वेगळा आहे.
ओके.
इथे प्रायमरी एज्युकेशनला सगळे सब्जेक्ट शिकवा लागतो तुम्हाला. एट पर्यंत जे तुम्हाला एज्युकेशन आहे सब्जेक्ट सगळे सब्जेक्ट
प्रॅक्टिकल
म्हणजे टीचिंगच.
सो कंटेंट आणि प्रॅक्टिकल दोन्ही शिकवलं जातं.
कंटेंट आणि मेथडॉलॉजी.
कंटेंट आणि मेथडॉलॉजी. ओके. आणि सर डीएड आधी आधीपासूनच एक वर्ष दोन वर्षाचं होतं का रिसेंटली दोन वर्षाचं झालं?
2019 नंतर मला वाटते दोन वर्षाचं एक्झॅक्टली माहित नाही. आधी एक वर्षाचं होतं तेव्हाही त्याचं मिनिमम क्वालिफिकेशन तेव्हा मिनिमम क्वालिफिकेशन 10th होतं. त्यानंतर 12th झाल्यापासून नंतर दोन वर्ष.
ओके. सो सर म्हणजे आधी एक वर्ष होतं आणि नंतर दोन वर्ष झालंय तर या चेंजमुळे तुम्हाला मुलांच्या प्रोफाईल मध्ये जे ऍडमिशन घेत आहे त्यांच्यामध्ये काय फरक जाणवला का?
हा नाही आता खूप आधीची 30 वर्ष आधीची गोष्ट आहे ती. तो आता आम्हाला फरक असा जाणवतो त्याच्यात की जेव्हा आमचे आता मी जवळपास डीएड ला 17 वर्षापासून काम करतो त्या 17 वर्षात मला हे जाणवत आहे की जे नवीन आमच्या 17 वर्षात माझ्या डीएड म्हणजे आमच्या कॉलेजचे झालेले मुलं गेलेले मुलं जे आहेत आणि जेव्हा शाळेवर प्रत्यक्ष गव्हर्नमेंट स्कूल असेल प्रायव्हेट स्कूल असेल तिथे जेव्हा परफॉर्म करतात ते बेटर परफॉर्म देतात ते 10वी डीएड आणि 12वी. एक तर ते क्वालिफाय असतात सायन्स म्हणजे त्यांचं सायन्स बॅकग्राऊंड जसं मी म्हटलं तुम्हाला की पहिले सायन्स असेल तर त्याचा परफॉर्मन्स बेटर राहते त्या 10th पेक्षा.
ओके. ओके ठीक आहे. आणि सर त्यांचा सोशो इकॉनॉमिक प्रोफाईल कसा असेल मुलांचा जे ऍडमिशन घेतात डीएड साठी?
पुअरच असते मॅडम नियर अबाउट. आणि हे असं पहिलेपासूनच तसं आहे मॅडम कारण प्रत्येक कॅटेगरीला रिझर्वेशन आहे सोशल रिझर्वेशन आहे ट्रायबल रिझर्वेशन आहे.
बरोबर.
पहिलेपासूनच ते बॅकग्राऊंड जे आहे मुलांचं ते असं सांगतात की तुम्ही चांगले मुलं चांगल्या घरची मुलं आहेत तेव्हा टफ राहायचं ऍडमिशन म्हणजे अबाउट 90% ते मुलांचं बॅकग्राऊंड काही मुलांचं चांगलं राहायचं काही मुलांचं खूप वीक राहायचं. आम्ही त्यांना ऍक्च्युली त्यांना पैसे द्यायचो फंडिंग करत होतो विद्यार्थ्यांना कारण ट्रायबलचे मुलं आले त्यांच्या कधी कधी पॅरेंट्स पैसे पाठवत नव्हते. पहिलेपासूनच म्हणजे असं सांगता येत नाही की पहिले आधी खूप चांगले ऍडमिशन टफ राहायचे तर मुलं खूप इकॉनॉमिक स्ट्रॉंग राहायचं असं काही नाही.
ओके. आणि सर तुम्हाला काय वाटतं जर का या मुलांनी टीचिंग जॉईन केलं नसलं असतं तर त्यांचं ऑल्टरनेट प्रोफेशन काय असलं असतं?
भरपूर. कसं होतं मॅडम डीएड जॉईन होण्याच्या मागे किंवा डीएड करण्याच्या मागे पहिले होतं फर्स्ट गव्हर्नमेंट जॉब.
राईट.
गव्हर्नमेंट जॉब हा फर्स्ट प्रेफरन्स होता कारण आमचे स्टुडंट जे आहेत ते तुमच्या मुंबईलाच आमच्या इथला आता 3 वर्ष आधीच्या बॅचचा टीवायएसपी झाला आहे बांद्राला आहे तो सध्या.
ओके. ओके.
बांद्राला आता जॉईन झाला तो 3 महिने आधी. बरेचसे मुलं आता आम्हाला वॅक्सिन घ्यायला जातो तर आमचे स्टुडंट जे आहे बीएससी ला डॉक्टर आहे त्यांनी पहिले डीएड केलं आणि नंतर बीएमएस.
माझं
मला वॅक्सिन दिली ती माझ्या स्टुडंट.
क्या बात आहे सर. म्हणजे तुम्ही ऍटलीस्ट सेफ हँड्स मध्ये आहात.
पहिले डीएड प्रिफर मग बीएमएस केलं काही मुलांनी इंजिनिअरिंग केलं काही मुलं आधीपासून चांगले म्हणजे चांगले हुशारच मुलं म्हणजे ब्रिलियंट मुलं डीएडला यायची. एक असा ट्रेंड होता की मेडिकल नंतर मुलं डीएडला चूज करायची ऍज अ करिअर म्हणून. इंजिनिअरिंग
थर्ड नंबरवर राहायचं. गव्हर्नमेंट इंजिनिअरिंगच थोडस कॉम्पिटिशन मध्ये राहायचं, मग प्रायव्हेट इंजिनिअरिंग. आणि जे मुलं
हॅलो सो सर आपण ऑल्टरनेटिव्ह प्रोफेशन बद्दल बोलत होतो, जर का टीचिंग नाही तर असं काय?
हो ना, ते होऊ शकलं असतं. जर डीएड नसतं तर मुलं निश्चितच दुसरीकडे करिअर. पण मॅडम कसं असते, जे सोशली इकॉनॉमिकली वीक होते कि बॅक होते, तर त्यांच्यासाठी डीएड हा बेटर ऑप्शन होता. कारण बऱ्याचशा मुलांनी आता आमच्याकडे ट्रायबल जिम मध्ये जे मुलं यायचे ऍडमिशन घ्यायचे, ते पूर्ण फॅमिली इलिटरेट राहायची त्यांची. आणि त्याचाच मुलगा, हाच मुलगा असा जॉबवर लागून त्यांनी बऱ्याचशा फॅमिलीला समोर आणलं, लिटरेट केलं. या गोष्टी आम्हाला पाहायला मिळाल्या.
ओके ओके. आणि सर मग त्यांचं मोटिवेशन काय आहे जॉईन करण्याचं डीएड प्रोग्राम?
डीएड जॉईन करण्याचं एक मॅडम की टीचिंग फील्ड मध्ये इंटरेस्टेड जे आहे की त्यांना आवडते, आणि ते पण ते डीएड ला ऍडमिशन घेतात. आणि कसं आहे मॅडम की ज्यांना असं वाटते की आपली स्वतःची पर्सनॅलिटी डेव्हलप व्हावं, कारण डीएड असा हे असेल आहे की करिक्युलम की त्याच्यामध्ये विद्यार्थ्याची टोटली पर्सनॅलिटी डेव्हलप होते. तो त्याची म्हणजे स्टेज डेअरिंग वाढते, किंवा त्याच्यानंतर आपल्याला टीचिंग स्किलही वाढते, ओव्हरऑल एक पर्सनॅलिटी त्याची स्ट्रॉंग होते, चांगली होते.
ओके ओके. सो सर तुम्हाला काय वाटतं मुलांना डीएड प्रोग्राम बद्दल सगळ्यात जास्त काय आवडतं?
डीएड मध्ये मॅडम सर्वात जास्त मुलांना आवडते टीचिंग, सर्वात जास्त. ऍक्च्युली फील्डवर जाऊन तुम्हाला टीचिंग करावं लागतं स्कूलवर, म्हणजे त्यांचं इंटर्नलशिप जे आहे ते प्रत्यक्ष स्कूलवर असते, आणि स्कूलवर सगळं वर्क जे आहे त्यांना करावं लागेल. आणि मुलं कसं असतं, यंग असतात तर त्यांना ती आवडतात, कारण नुकतेच ट्वेल्थ झालेलं राहते, त्यामुळे ते शाळेशी नुकतेच कनेक्ट होऊन गेलेले असतात, त्यामुळे त्यांना पुन्हा त्याच प्रोफेशन मध्ये जायला आवडते. तसं आता हे तर सहज मिळतं, टीचरच्या पर्सनॅलिटीच्या आपल्या म्हणजे आपल्याला खूप मोठा इफेक्ट झालेला असतो.
राईट.
हा, त्याच्यामुळे त्यांना ते स्वतःला तसं बनण्याचं पाहतात, किंवा ती गोष्ट आवडते ऍक्च्युली त्यांना करायला, टीचिंग करायला, 50-60 मुलांना शिकवायला, त्यांना हँडल करणे, कोणते काम चालतात स्कूल मध्ये ते करायला प्रत्यक्ष आवडते.
आणि सर काय प्रॉब्लेम्स किंवा इश्यूज असतील का मुलांना डीएड प्रोग्राम बद्दल?
नाही, फारसे असे इश्यू नाही आहेत. इश्यू फक्त जॉबचा आहे आता सध्या, कारण त्यांना सेक्युरिटी नाही आहे, जॉब सेक्युरिटी नाही आहे, गव्हर्नमेंट एम्प्लॉयमेंट नाही आहे काहीच, प्रायव्हेट मध्ये सुद्धा त्यांना तेवढं रिस्पॉन्स नाही आहे चांगला. म्हणजे जॉब आहे प्रायव्हेट मध्ये, पण ते फायनान्शियली तेवढा म्हणजे इकॉनॉमिकला नाही आहे तेवढं स्ट्रॉंग तेवढं, म्हणजे त्या मनाने त्यांना पेमेंट तसं मिळत नाही. त्याच्यामुळे मुलं जे आहे ते थोडेसे त्यामुळेच ते मुलं त्या गोष्टीकडे थोडस असं म्हणजे त्या मुलांचा तस तेव्हा जो आहे अदर गोष्टीकडे किंवा अदर करिक्युलम कडे ते मुलं वळत आहे. जर गव्हर्नमेंटचं एम्प्लॉयमेंट जर असतं तर निश्चितच डीएडला म्हणजे चांगला स्कोप असत.
ओके ओके. आणि
डीएड बद्दल थोडसची म्हणजे उदासीनता आपण ज्याला म्हणतो, ती उदासीनता आली आहे गव्हर्नमेंट पॉलिसीमुळे. कारण गव्हर्नमेंटनी खूप जास्त डीएड कॉलेज ओपन केले प्रायव्हेट मध्ये, आणि ते त्यामुळे एम्प्लॉयमेंट खूप जसं पाहिजे तसं नव्हतं. बरीच विद्यार्थी म्हणजे असं म्हणून आउटपुट खूप जास्त होत नाही मिळत.
सो सर आता डीएड कॉलेजेसची काय स्थिती आहे? आपण जर का रुरल महाराष्ट्रामध्ये बघितलं तर डीएड कॉलेजेस आहेत किंवा नाहीयेत किंवा बंद झालेत, काय एक्झॅक्ट स्थिती आहे?
90% म्हणजे 50% तरी लोक असे म्हणतात की डीएड कॉलेज चालू आहे का, पहिले हा प्रश्न विचारतो. आणि आमचं जॉब बद्दल सांगतो आहे का सर, म्हणजे त्यांना असं वाटतं की जे रुरल एरियातले जे डीएड कॉलेजेस आहेत ते नियर अबाउट 90% बंद झालेले आहेत, त्याच्यामुळे आहे का सर. आणि त्याच्यामुळे आणि दुसरा प्रश्न असे विचारतात की मुलं ऍडमिशन घेतात का, त्यांना काय जॉब सिक्युरिटी काय आहे असं विचारतात. तर थोडासा आहे ते उदासीनता जी आहे ती आली आहे पॅरेंट्स मध्ये आणि मुलांमध्ये.
सो सर ओव्हरऑल मुलं काय विचार करतात 2 वर्षाच्या डीएड प्रोग्राम बद्दल, जर का असं जनरल ओव्हरऑल परसेप्शन जर का मुलांकडनं घ्यायचं असेल तर?
मॅडम जर तसं घेतलं तर मुलांना कसं असतं मॅडम, काही मुलं असतात की ज्यांना इंटरफुल इंटरेस्ट असते. आमच्याकडे जे पाहतात 42 स्टुडंट नियर अबाउट 20-25 स्टुडंट त्यांना खूप चांगला रिस्पॉन्स असते, ते प्रत्येक प्रोग्राम मध्ये भाग घेतात. त्याच्यानंतर त्यांना आवडते, प्रोफेशन चूज केला आहे तर त्यांनी पूर्ण ते आवडते. तसं आहे, फक्त तेच एक जॉब सिक्युरिटी नसल्यामुळे मुलं थोडेसे त्याला आता पाठ फिरवली आहे असं.
ओके. आणि सर टीचर एलिजिबिलिटी टेस्ट बद्दल स्टुडंट्सचं काय ओपिनियन आहे?
ती थोडी टफ आहे, त्यांना असं वाटतं की गव्हर्नमेंट जॉब कडे वळताना आपल्याला टीईटी द्यावं लागतं. पूर्वी असं होतं की पहिले स्टार्टिंग जे होतं मी म्हणजे सुरुवातीला लागलो या फील्ड मध्ये आलो तेव्हा डायरेक्ट त्याचं जे पर्सेंटेज राहतं थेअरीचं त्या बेसवर एम्प्लॉयमेंट झालं, रिक्रुटमेंट झालं त्या सगळ्या त्या पेक्षा. त्याच्यानंतर सीईटी आली, त्या सीईटीच्या मार्क्सवर त्यांचं पूर्ण रिक्रुटमेंट झालं. तर आता टीईटी कंपल्सरी केला आहे, तर त्याच्यामुळे मुलांचं एक तर कसं मुलं ऍक्च्युली डाऊन म्हणजे खूपच म्हणजे कमी पर्सेंटेजचे असल्यामुळे आणि त्यांना टीईटी टफ जाते, टीईटी खूप जास्त टफ असते त्याच्यामुळे ती पास होणे 2-3% रिझल्ट असते, त्याच्यामुळे टीईटी पास करावं लागते या उद्देशाने मुलं त्या गोष्टीकडे वळत नाही.
अच्छा अच्छा. आणि सर म्हणजे असं काय तुम्हाला चेंज दिसला आहे मुलांमध्ये जेव्हा ते डीएड साठी येतात 12वी नंतर आणि 2 वर्ष डीएड करून जेव्हा बाहेर पडतात तेव्हा त्यांच्यामध्ये कोणत्या प्रकारचा चेंज तुम्हाला दिसतो?
खूप खूप चेंजेस मिळतात, म्हणजे इतका चेंज की त्याची पर्सनॅलिटी जे मुलं इंटरेस्ट घेतात पूर्ण नियर अबाउट 50% स्टुडंट पूर्ण पर्सनॅलिटी चेंज झाली. जो मुलगा कधी स्टेजवर कधी उभा राहिला नाही, कधी बोलला नाही, कधी डिबेटमध्ये पार्टिसिपेट केला नाही, तो मुलगा बोलायला लागतो. आणि त्याचा फायदा असा की मॅडम जेव्हा पीआय असते त्या मुलांचे तर त्यामध्ये तो सक्सेस होते. त्याला बऱ्याच मुलांचं कसं असते पर्सनॅलिटी डेव्हलप नसल्यामुळे ते बोलू शकत नाही, चांगला रिस्पॉन्स देऊ शकत नाही, तर तो एक चेंज मिळते त्यांना. त्यांना ते स्टेज डेअरिंग येते, कॉन्फिडन्स वाढते, तो खूप बदल दिसते आपल्या डीएड झाल्यानंतर. कारण डीएड मध्ये फील्ड वर्क जास्त असल्यामुळे मुलं खूप बरेचसे डेव्हलप होतात, जे लहानपणापासून त्यांना ते एका स्कूलमध्ये सुद्धा एकच एक काही काय मुलांनाच डेव्हलप केले होते. पण डीएडला प्रत्येक मुलाला पार्टिसिपेट करणं कंपल्सरी असतं. अच्छा. तर त्याच्यामुळे ते मुलाची तेवढी डेव्हलप.
आणि सर तुम्हाला काही फीडबॅक मिळत का शाळांकडून स्टुडंट्सच्या प्रेपरेशन साठी?
हो हो, फीडबॅक मिळते ना मॅडम, कोणते स्टुडंट कसे आहेत त्यांचे ऑब्झर्व करतात ना आमच्या स्टाफ सोबत, ते सुद्धा ऑब्झर्व करतात लेसन, त्यांना देतात, ते देतात प्रत्येक गोष्टी बाय इयर मुलं कसे चेंजेस होत आहे, काय टीचिंग म्हणजे मुला टीचिंग मेथड मध्ये काय फरक पडत आहे.
ओके ओके. पण असा काही फीडबॅक येतो का सर जो तुम्हाला पुढच्या डीएड स्टुडंट्सना जेव्हा तुम्ही शिकवता त्यांच्यामध्ये करिक्युलम मध्ये किंवा इम्प्लिमेंटेशन मध्ये चेंज करायसारखं काही फीडबॅक तुम्हाला शाळांकडून मिळतं का?
इम्प्लिमेंट माझ्या लक्षात नाही पुन्हा एकदा.
म्हणजे आता माझी शाळा आहे बरोबर आणि तुमचं डीएडचं कॉलेज आहे, तर माझ्या शाळेमध्ये तुमच्या डीएडची 2 मुलं आली आणि मी बघितलं की ते काही प्रकारे शिकवत आहेत, आणि मग मी तुमच्याकडे येऊन सांगितलं की म्हणजे हे
रेग्युलर
त्यांनी जे शिकवलं त्याच्यामधलं हे सगळं शाळांसाठी खूप चांगलं आहे, पण या ज्या दोन गोष्टी आहेत त्या तुम्हाला परत रिव्हिजिट करावे लागतील, कारण दिस इज नॉट द नीड फॉर एक्झाम्पल असं.
मॅडम हा प्रत्येक भरपूर वेळा होते असं, इंटर्नलशिप ही प्रत्येक महिन्याला एक प्रत्येक वीक असते, प्रत्येक मंथला एक आठवड्याला असते असा पूर्ण टोटली 9 मंथचा प्रोग्राम आहे तो, त्यामुळे आम्हाला तो चेंजेस करायला मिळतो.
अच्छा, सो ऑन गोइंग आहे हे, असं नाही की एकदम एंडला करतो.
नाही नाही असं नाही, ते प्रोग्रेसिव्ह असते त्यांचे, किंवा काय चेंजेस करायला पाहिजे काय स्टुडंट मध्ये, प्रत्येक स्टुडंट मध्ये काय की ते स्वतः सुद्धा सांगतात मुलांना की काय कसं शिकवायला पाहिजे, कारण कसं असते ते प्रत्यक्ष फील्डवर काम केलेलं असतं त्यांनी प्रत्येक क्लासमध्ये, टीचिंगमध्ये त्यांच्या मेथडमध्ये आणि स्टुडंटच्या मेथडमध्ये खूप फरक असतो, तर त्याच्यामुळे ते सुद्धा सांगतात की कसं टीचिंग करायचं, तुम्ही कोणते इक्विपमेंट वापरायचे, टीचिंग एड्स कसे वापरायचे, ब्लॅकबोर्ड रायटिंग कसं करायचं सांगतात ते. आणि आमच्या इन्स्टिट्यूटची ब्रँच असल्यामुळे त्यामुळे त्यांना चांगला सपोर्ट होतो. आणि आम्ही पण प्रत्येक वेळेस नवीन जे आहेत नवीन मेथडॉलॉजी मेथड्स आल्या असतील किंवा अजून काही सिस्टीम चेंजेस झाला असेल प्रायमरी स्कूलचा, तर आम्ही तो प्रत्येक वेळेस चेंज करतो, ऍक्सेप्ट करतो. आणि त्याच
ओके सर, ओके. आणि सर टीचिंग घेतल्यानंतर डीएड चा कॉलेज सोडल्यानंतर स्टुडंट तुमच्या बरोबर टच मध्ये असतात का? आणि टच मध्ये असतात म्हणजे नेमकं काय करतात?
टच मध्ये असतात म्हणजे मॅडम सर्वात पहिले तर ते आम्हाला की इथन पास आउट झाल्यानंतर की काय एज्युकेशन, नेक्स्ट एज्युकेशन काय घ्यायचं,
राईट,
हा हे प्रत्येक वेळेस आम्हाला विचारतात. त्यानंतर त्यांना येणाऱ्या अडचणी असेल किंवा करिअरच्या बाबतीत असेल, जॉबच्या बाबतीत असेल, तर ते आम्हाला विचारतात. आता बऱ्याचशा मुलांना डाऊट असते की बा मी टीचिंग मी एका स्कूलवर लागलो आहे, गव्हर्नमेंट स्कूलवर लागलो आहे, तर आणि मला एक गव्हर्नमेंट जॉब असा आला आहे, तर मी हा चूज करू की तो चूज करू, या बाबतीत सतत टच मध्ये राहतात. आणि याच्या नंतर डीएड नंतर बीएड ला जाताना काय घ्यायचं, कोणती मेथड घ्यायची, आणि जो मुलगा बीएड ला जाते, डीएड करून जो मुलगा बीएड ला जाते तो डेफिनेटली बेटर दॅन अदर स्टुडंट, जे त्यांचे जे रेग्युलर स्टुडंट असतात आफ्टर ग्रॅज्युएशन नंतर ऍडमिशन घेतात, आणि जे डीएड नंतर बीएड ला जातात तर त्यांचा परफॉर्मन्स खूप चांगला असतो. म्हणजे आमच्या कॉलेजचे 3 मुली युनिव्हर्सिटीच्या इंग्लिश मध्ये गोल्ड मेडलिस्ट आहे, त्यांनी आफ्टर बीएड बीएड केलं आणि डीएड केल्यानंतर बीए केलं, नंतर बीएड केलं, मग एमए इंग्लिश केलं, तर त्यांना तिघींनाही गोल्ड मेडल आहे.
ओके ओके. आणि सर ते तुम्हाला फीडबॅक देतात का म्हणजे कोर्स बद्दल?
प्रत्येक वेळेस आम्हाला ते प्रत्येक वेळेस फीडबॅक हे देतात की डीएड मुळे आमच्यात इम्प्रुव्हमेंट झाला, डीएन आमच्या पर्सनॅलिटीत खूप मोठा बदल झाला, आम्ही चांगला इंटरव्ह्यू फेस करू शकलो, आम्ही आमच्यातला जो कॉन्फिडन्स आहे तो खूप जास्त डेव्हलप झाला. मग तेच म्हटलं की जेव्हा बीएड ला जातात तेव्हा त्यांना बीएड एकदम काहीच वाटत नाही, फक्त अभ्यास करणं आहे, बाकी पर्सनॅलिटी त्याची डेव्हलपच झाली, ते फील्डवर त्यांना प्रत्यक्ष करता येत असतं, डिबेटमध्ये भाग घेणं किंवा भाषण सगळ्या सगळ्या ज्या आहेत ते सगळे त्यात पार्टिसिपेट करतात.
ओके ओके. सर आता मागच्या म्हणजे आपण टीईटी बद्दल बोलत होतो, तर मागच्या 2-3 बॅचेस मधनं तुमच्या इकडच्या किती स्टुडंट्सनी टीईटी किंवा सीटेट साठी अप्लाय केलं असेल?
अप्लाय तर मॅडम दरवर्षी करतातच, पण पासिंगचं जे प्रमाण आहे, पासिंगचं जे आहे पर्सेंटेज ते थोडं कमी आहे, म्हणजे आमच्याच कॉलेजचे नाही ते सगळ्याच कॉलेजचे, तरी पण आमच्या कॉलेजचे प्रत्येक बॅचचे करंट इयर मध्ये 2-3 मुलं सहज पास होतात.
पण अप्लाय सगळेच करतात म्हणजे आता जर का
48 सगळेच, जसं आता आपण सेट नेट सगळ्या सगळेच बसतो सेट,
बरोबर
अपियर सगळेच होता, पास आउट होण्याचं फक्त पर्सेंटेज कमी आहे. हा तेच सांगायचं तुम्हाला की टीईटी पेक्षा आमच्या इथं जे सेंट्रलची आहे तर त्याचं पास आउटचं म्हणजे पासिंगचं पर्सेंटेज जास्त आहे. टीईटी स्टेटची टी जी आहे
बरोबर
ती टफ आहे सेंट्रल पेक्षा.
अच्छा ओके ओके. आणि
जे मुलं आमचे सेंट्रलची एक्झाम पास झाले पण ती टेस्ट स्टेटची नाही झाली पास.
बरोबर बरोबर. तर सर तुम्ही ऍज अन इन्स्टिट्यूट काही सपोर्ट प्रोव्हाइड करता का टीईटीच्या प्रिपरेशन साठी?
हा मॅडम, आम्ही आमच्या प्रोग्राम मध्येच त्यांना सॅटर्डेला एव्हरी सॅटर्डे कॉम्पिटेटिव्ह एक्झामचे लास्ट टू पिरियड जे असतील ते आमचे रिझर्व असतात. त्यांच्या आम्ही त्या मुलांसोबत डिस्कस करतो, नवीन सब्जेक्ट शिकवतो. आमच्याकडे समजा आम्ही जे चार फॅकल्टी आहेत ते सगळे प्रत्येक जण वेगवेगळ्या सब्जेक्टचे आहे. एक इंग्लिश आहे, एक मराठी आहे, एक सोशल आहे, मी मॅथ्स आणि सायन्स घेतो. तर त्यांनी प्रत्येकाने केलं आहे की त्याच्यावर डिस्कस करायचं, मुलांवर चर्चा करायची की टीईटीत कसे. आणि प्रत्येक जेव्हा आम्ही आमचे टीचिंग चालू असते, आमचं करिक्युलम जेव्हा असतं, सिलेबस करतो टीचिंग, तेव्हा आम्ही त्यांना प्रत्येक वेळेस सांगतो की टीईटीत काय येऊ शकते, ते त्यांना नोट डाऊन करतात ते मुलं.
ओके ओके सर. आणि मागच्या 2 वर्षापासून जे बॅचेस जर का आपण बघितले तर मुलांना म्हणजे जर का ते जॉब जर का डीएड नंतर बघायला गेले तर त्यांना जॉब्स कसे मिळाले आहेत? म्हणजे तुमच्याकडे प्लेसमेंट सेल आहे का तुम्ही अफिलिएट केला आहे स्कूल्स बरोबर? कसं आहे?
नाही, आम्ही असं प्लेसमेंट आणि अफिलिएट केलं नाही आहे. पण आम्ही प्रत्येक जे स्कूल्स आहे जे प्रायव्हेट, आता गव्हर्नमेंट जॉब्स तर नाहीच आहे, गव्हर्नमेंट मध्ये जे प्रायव्हेट ग्रँड एडेड आहे ते स्वतः ऍड देतात. म्हणजे फुल्ली प्रायव्हेट स्कूल आहे, नॉन रेंटेड स्कूल जे आहे, सेल्फ फायनान्स स्कूल जे आहे, यांना आम्ही दरवर्षी आमच्या मुलांची लिस्ट देतो.
ओके.
हे पासआउट झालेले आहे, त्यांचे नंबर्स देतो. आणि त्यांना वाटलं त्यापैकी बोलावतात ते, त्यांचे जेव्हा जागा निघतात तेव्हा त्यांना ते बोलावतात आणि करतात. किंवा त्यांच्या मग ते आम्हाला ऍड पाठवतात, मग आम्ही त्यांच्या ग्रुपवर मुलांना सेंड करतो. ते तयार केलं आम्ही मागील 4 वर्षाचे व्हॉट्सअप ग्रुप मेंटेन ठेवतो. आणि त्या मुलांना फक्त हे सांगतो की आम्ही काही जे आहे जागा निघाले असेल किंवा ऍड असेल एखाद्या स्कूलची तर ते आम्ही त्यांना सेंड करतो.
ओके. आणि सर म्हणजे असं आम्ही ऐकलं आहे की म्हणजे पासआउट झालेल्या मुलांना लोअर ग्रेड टीचिंग करवतात स्कूलमध्ये जेव्हा पण ऍडमिशन मिळते, म्हणजे 1 ते 5 मधल्या मुलांना शिकवायला लावतात असं आहे का?
कसं असते मॅडम, प्रत्येक ते सेल्फ फायनान्स जे स्कूल आहे या स्कूलच्या स्वतःचा क्रायटेरिया ठरवतात. हे काय करतात, नवीन जेव्हा टीचिंग जे म्हणजे रिक्रुटमेंट करतात तेव्हा ते लोअर ग्रेडला शिकवायला लावतात. त्यांना त्यांचा फोकस पूर्ण इंग्लिशवर असतो. हा, ज्याची इंग्लिश इम्प्रूव्ह असेल किंवा इंग्लिश चांगली असेल तर मग ते पहिले लोअर ग्रेडला देतात, मग हळूहळू त्याच. पण जर जो मुलगा ज्यात क्वालिटी आहे तो लवकर अपग्रेड होतो. आमचे आता तीन स्टुडंट असे आहेत की ते लवकर अपग्रेड झाले आणि हायस्कूलला गेले विदाऊट बीएड. विदाऊट बीएड ते हायस्कूलला शिकवत आहे, त्यांना आता बीएड करायला सांगितलंय त्यांनी. ऍक्च्युली डीएडच्या म्हणजे 1 to 8 पर्यंत, फर्स्ट स्टँडर्ड पासून 8 स्टँडर्ड पर्यंत त्यांच्या ऍक्च्युली क्रायटेरिया आहे की डीएड चालते. पण ते 8, 9 पर्यंत 10 पर्यंत काही मुलांना घेतलाय त्यांनी. ते प्रत्येकाचा परफॉर्मन्स वर आहे, ते त्याच्यावर राहत.
आणि म्हणजे तुम्ही म्हणाला आहात की गव्हर्नमेंट जॉब आता कमी आहेत, पण म्हणजे मुलांना वाटत असेल ना सर की फर्स्ट प्रेफरन्स त्यांचा काय असेल जर का जॉब मिळत असेल तर गव्हर्नमेंट.
फर्स्ट काय?
हॅलो,
फर्स्ट काय म्हटलं?
प्रेफरन्स म्हणजे मिळत असेल नाही मिळत असेल ती वेगळी गोष्ट आहे, पण प्रेफरन्स काय असू शकेल?
फर्स्ट प्रेफरन्स तर मॅडम आता गव्हर्नमेंट जॉबच आहे. बरोबर. आता ऍक्च्युली आम्ही मुलांना हे म्हणतो की गव्हर्नमेंट जॉब जरी गव्हर्नमेंट स्टेट गव्हर्नमेंटचे एम्प्लॉयमेंट नाही आहे तरी पण आम्ही मग त्यांना हे सांगतो की ट्रायबलचे असेल स्कूल्स, आदिवासी स्कूल असेल किंवा सेंट्रल स्कूल असेल, नवोदय स्कूल्स असेल, याच्या रेग्युलर एम्प्लॉयमेंट होतं. आणि त्याच्यामुळे ते अप्लाय करतात, ते पहिले प्रिफर करतात. मग सेकंडरी मग ते म्हणजे प्रायव्हेट स्कूल असेल, सेल्फ फायनान्स स्कूल असेल किंवा स्वतःच कोचिंग क्लास असेल मी नंतर सेकंडरी चॉईस म्हणजे प्रिफरन्स फर्स्ट गव्हर्नमेंट असतो. फक्त जे आता मॅरिड जे आहे वुमन्स मॅरिड वुमन्स ज्या सुद्धा आहेत ते सुद्धा डीएड करतात तर त्यांचा थर्ड प्रिफरन्स असं आहे म्हणा की आपल्या मुलांना आपण डेव्हलप स्वतः करू शकतो पाहिजे. हा त्यामुळेसाठी सुद्धा म्हणजे माझ्याकडे जी स्टुडंट आहे मागच्या वर्षीच्या बॅचची तिचा त्याची मुलगी ट्वेल्थ मध्ये त्यामुळे हा ती म्हणते तिने डीएडच की स्वतःची पर्सनॅलिटी डेव्हलप झाली पाहिजे आणि तिची दुसरी मुलगी जी आहे ती फिफ्थ मध्ये आहे तर ती म्हणते की नाही माझ्या मुलीला मीच टीचिंग मला टीचिंग करता आलं पाहिजे मला कसं आहे ते त्याचे ऍडव्हान्टेज काय त्याची मेथड काय ते शिकायसाठी तिने डीएड केलं काही एक प्लस त्याचे वेगवेगळे प्रेफर करतात.
आणि सर स्टार्टिंग सॅलरी किती असेल सर मुलांची प्रायव्हेट स्कूल मध्ये?
बेसिक जर म्हटलं मॅडम तर 5000 पासून.
ओके आणि मॅक्स किती जाऊ शकते सर?
सध्या आमच्या इथल्या एक म्हणजे आमच्या टच मध्ये आहे ती मुलगी बाकी असू शकतात तिची 35000 आहे सध्या
म्हणजे
अमरावती सारख्या सिटीत.
ओके ओके आणि सो स्कूल सोडून एनजीओ मध्ये पण काम करतात का मुलं?
एनजीओ तर एक दोन मुलं होते 2 वर्ष आधी ते स्वतः ज्या एनजीओ मध्ये ज्या टीचिंगचं काम किंवा झोपडपट्टी असेल किंवा ट्रायबल असेल ते काम 2 मुलं करत होते नंतर ते गव्हर्नमेंट जॉब वर लागल्यानंतर त्यांनी सोडलं. करायचे मुलं ज्यांना जसा इंटरेस्ट वाटेल तसं करायचं जसं ट्रायबल आता बरेचसे मुलं असे ट्रायबल मधले मुलं जे आहे की तिथं ते गाव त्यांच्या मूळ गावी जातात आणि तिथं जर स्कूलवर टीचर नसेल किंवा ती जागा तिथली स्कूलची जागा वॅकंट असेल तर स्वतः काम करतात ते तसं सोशल पर्सनली सोशल करतात व सोशल वर्क करतात ते तसं. आणि आता या लॉकडाऊन मध्ये तुम्हाला सांगतो की या लॉकडाऊन मध्ये मुलांनी आम्ही एक प्रोजेक्ट राबवला होता अमरावती डिस्ट्रिक्ट मध्ये की मुलं सगळे घरीच राहायचे आमचे मुलं सुद्धा घरीच होते स्कूल कॉलेज बंद
असल्यामुळे
त्यांच्याही स्कूल बंद असल्यामुळे घरी राहायचं मग आम्ही मुलांना दिले की तुमच्या अजून आमच्या इथले मॅक्सिमम पूर्ण विलेज मध्ये असतात आम्ही त्यांना हे प्रोजेक्ट दिला की तुमच्या आजूबाजूला जेवढे मुलं असतील ते जवळचे मुलं असतील त्यांना टीचिंग करा तुम्ही प्रत्येक वेळा दोन दोन म्हणजे एका वेळेस 2 मुलं बोलवा किंवा फोनवर त्यांना सांगा त्यांचा काही ना काही टीचिंग करावे जो सब्जेक्ट तुम्हाला आवडते त्याचा टीचिंग करा त्यांना होमवर्क द्या सोडवून घ्या तसं अटॅच राहा म्हणजे त्या मुलांची आता ज्या गव्हर्नमेंट स्कूल्स आहे की जिथे त्या मुलांचा मोबाईलच नाही
आहे
त्यामुळे ते ऑनलाईन टीचिंग क्लासेस करू नाही शकून राहत पूर्ण एज्युकेशन थांबलाय त्यांचं पूर्ण ठप्प पडलाय अशा मुलांना त्यांना टीचिंग करा सगळ्याच मुलांनी तिथलं ते काम केलंय मॅक्सिमम आणि विलेज मधल्या म्हणजे ग्रामीण भागातल्या मुलांनी सर्वात जास्त काम केलंय.
अच्छा ओके ओके सर तुम्ही म्हणत होता की ऑल्टरनेटिव्ह करिअर्स पण असू शकतात तर ते जर का आपल्याला असं कन्सॉलिडेट करायचं असेल तर ऑल्टरनेटिव्ह करिअर्स अदर दॅन टीचिंग काय असू शकतात मुलांकडे डीएड नंतर?
हा कॉम्पिटेटिव्ह एक्झाम तर फर्स्ट प्रेफरन्स आहे त्यांचा जिथे कॉम्पिटेटिव्ह एक्झाम आहेत की हा ते तर आहे आपल्याला त्यांचं अल्टरनेटिव्ह ते कसं आहे मुलं इथन डीएड जर झाले असेल तर ते ऍक्च्युली त्यांना त्याचा खूप फायदा होते आणि जर डीएड नसेल झाली समजा आता जी डीएड नसेल तर बीएस करत असेल तरी त्यांना पण मुलं बरेचसे मुलं याच्यासाठी डीएड करताय कारण इथे सगळ्या प्रायमरी जे आहे प्रायमरी 8 पर्यंत सगळ्या सब्जेक्टचं बेसिक नॉलेज मिळते त्याच्यामुळे त्याची प्रॅक्टिस होते तर त्याच्यामुळे बरेचसे मुलं याही उद्देशाने डीएड करतात.
ओके ओके सर तुमचे आणि तुमच्या कलीग्सना काही चॅलेंजेस तुम्ही फेस करत आहात का मुलांना शिकवताना?
चॅलेंजेस मॅडम रेग्युलरिटी आहे मुलं इतके पहिले इतके पंक्च्युअल नाही आहे रेग्युलर नाही आहे थोडेसे तेच एक आमच्यासमोर चॅलेंज आहे सध्या कारण जो आमच्याकडे डाऊन टू अर्थच जो आहे ते स्टुडंट यायला सुरुवात म्हणजे 45 बेसिक त्याचं म्हणजे मिनिमम पर्सेंटेज ते असल्यामुळे ते आम्हाला ते चॅलेंज आहे सर्वात समोर की रेग्युलराइज करणे त्यांना. पण होतो आम्ही सक्सेस होतो, म्हणजे 6 महिने आम्हाला खूप त्रास जाते मग आम्ही त्यांना रेग्युलर आणतो. कारण त्यांना आता वेगवेगळ्या बॅकग्राऊंडचे असतात, कधी कॉलेजला काही असे असतात की जे 12th पर्यंत कॉलेजलाच गेले नसतात, एक्झामच दिली आहे त्यांनी, मग त्यांचं हा असतं ऍडमिशन तर घेऊन घ्या. आपण ऍडमिशनच्या वेळेस पाहत नाही आणि कॉलेज केलाय रेग्युलर नाही केलाय आपण जे त्याचं क्वालिफिकेशन, त्यामुळे तो एक ते चॅलेंज फेस करावं लागतं. आणि मेन म्हणजे की पूर्ण मग ते फील्ड वर्क करून घेणे, त्याच्याकडनं टीचिंग मेथड मध्ये आणणे, त्याला इंटरेस्ट असेल नसेल त्याला इंटरेस्ट डेव्हलप करणे, या गोष्टी आम्हाला या अडचणी येतात.
आणि म्हणजे सर त्यांचा इंटरेस्ट किंवा मोटिवेशन त्यांचं म्हणजे थ्रू आउट द 2 इयर्स ठेवायला मध्ये काय प्रॉब्लेम येतो का, तसा काही तसा काही इश्यू नाहीये?
नाही येतो, प्रॉब्लेम येतो थोडाफार, थोडासा काही विद्यार्थी काही स्टुडंट जे आहेत ते कोर्स सोडून जातात पूर्ण, त्यांना नाही रेग्युलरिटी रेग्युलरची इतकी सवय नसते किंवा थोडस हार्डवर्किंग सवय नसते, ते येतात. म्हणजे नियर मागच्या लास्ट इयरला माझ्या इथे 47 ऍडमिशन होत्या, तर एक्झाम फॉर्म जे आहे लास्ट स्टेज पर्यंत एक्झाम फॉर्म पर्यंत 44 राहिले, 3 स्टुडंट नाही सोड, त्यांना तेवढं रेग्युलर यायचं नव्हतं किंवा रेग्युलर तेवढं त्यांना किंवा इतकं वर्क आहे करावं लागते. फक्त आधी हा जर आपण केला मॅडम इथून 10 इयर बिफोर जर आपण पाहिलं तर असे विद्यार्थी नाही राहायचे, ते रेग्युलर करायचे सगळं वर्क, म्हणजे तिथे करिअर राहायचं ना डायरेक्ट दिसायचं त्यांना, करिअर तिथे एम्प्लॉय जॉब तयार राहायचा त्यांना, हा एक फरक आहे.
अच्छा ओके. तर आणि सर म्हणजे तुम्ही आणि तुमच्या कलीग्सना म्हणजे तुमचं 10 इयर झालं तुमच्या इन्स्टिट्यूशन मध्ये किंवा सॅलरी किंवा स्वतःच प्रोफेशनल डेव्हलपमेंट साठीचे अपॉर्च्युनिटीज मध्ये तुम्हाला वाटतं का की इन्स्टिट्यूट म्हणजे काही चॅलेंजेस तुम्ही फेस करत आहात?
हा थोडे कसं असते, तुम्हाला जर क्वालिफिकेशन जर डेव्हलप करायचं असेल तर थोडस हार्डवर्क करावं लागतं कॉलेज आणि, जसं आमच्या इथं PhD करण्यासाठी दोघं जण PhD करण्यासाठी गेले आहे, त्यांना थोडस फेस करावं लागतं थोडस, ते आहे थोडस.
ओके, पण अदर दॅन दॅट, कारण नाही आपण बोलत होतो की BEDच्या कॉलेजेसची परिस्थिती थोडी म्हणजे अशी वर खाली आहे, तर इन टर्म्स ऑफ सॅलरी वगैरे काही इश्यू नाही आहे?
नाही, सॅलरी तर गव्हर्नमेंट देते ना आम्हाला एडेड असल्यामुळे.
राईट, सो त्याचा काही इश्यू नाही?
ओके.
आणि सर NCTEचे जे रूल्स आणि रेग्युलेशन्स असतात त्यांच्यातर्फे काही अडचणी येतात का?
हो मॅडम, त्याच्याकडनं अडचणी या म्हणतात की यांच्या दर 4 वर्षानंतर त्यांचे रुल्स अँड रेग्युलेशन चेंजेस होत राहतात. आमचं कॉलेज आहे 69 ला, ऍक्च्युली आमचं कॉलेज गव्हर्नमेंटनी आमचं हे कॉलेज हे पहिले आधी 1969 च्या आधी हे आमचं कॉलेज 2 इयर्स फिजिकल डिप्लोमा कोर्स होता आणि गव्हर्नमेंटच्या लेटरनी हे आमचं स्कूल म्हणजे स्कूल एज्युकेशन म्हणजे प्रायमरी टीचर्सची ट्रेनिंग कॉलेजेस वाढावे या उद्देशाने गव्हर्नमेंटनी काय केलं की जे बाकी जे मोठ्या मोठ्या इन्स्टिट्यूट आहेत त्यांना कॉलेजेस ओपन करायला सांगितले. आमचं ऍक्च्युली होतं फिजिकल एज्युकेशनचा डिप्लोमा कोर्स होता, 69 नंतर प्लेन एज्युकेशन डिप्लोमा झाला. तर त्याच्यामुळे NCTEच्या एस्टॅब्लिशच्या आधी आमचे कॉलेजेस आहेत, गव्हर्नमेंटनी ते स्वतः आम्हाला सांगितले की तुम्ही ओपन करा आणि आपल्याला ट्रेनिंग कॉलेजेस ओपन करा. मग आता नियर अबाउट NCTEची एंट्री ही 96-98 पासून झाली आणि त्यांनी इन्स्पेक्शन केले 2000 पासून, तर त्यांच्या क्रायटेरियात आणि आधीच्या क्रायटेरियात थोडेसे कॉलेज कमी जास्त आहे, थोडेसे त्यांना जास्त आणि ते प्रत्येक वेळेस कदाचित फॅसिलिटीज असते इन्फ्रास्ट्रक्चर असते, तर यात थोडस आहे आम्हाला थोडस फेस करावं लागतं. पण आता ते त्यांनी NCTEनी मान्य केलं आम्हाला, काही मागच्या वेळेस आमचे जे इनटेक कॅपॅसिटी होती ती कमी केली, मग आम्ही पुन्हा त्यांना प्रपोजल पाठवलो, म्हणजे पहिले 40 होती मग 30 गेली, मग 2013 मध्ये आम्ही पुन्हा 50 गेली. ते पण सिंगल युनिट त्यांना आता नवीन याच्यात मॅडम सिंगल युनिट पाहिजे, इन्फ्रास्ट्रक्चर खूप जास्त पाहिजे. गव्हर्नमेंट फुल एडेड असल्यामुळे गव्हर्नमेंट नॉन सॅलरी ग्रँट देत नसल्यामुळे ते आपल्याला तेवढं डेव्हलप करता येत नाही ना. फक्त एम्प्लॉयमेंटच सॅलरी एवढीच ग्रँट दिली जाते, नॉन सॅलरी ग्रँट फार मोजकीच द्यायला मोजकीच दिले जाते, त्यामुळे ते शक्य नाही.
ओके ओके सर. आणि सर तुमचं एडेड कॉलेज आहे बरोबर, तुमचं अफिलिएशन आहे का कोणत्या युनिव्हर्सिटीला?
नाही, युनिव्हर्सिटीचा आमचा संबंध आहेत नाही, आमचं अफिलिएशन एससीआरटीला,
डायरेक्ट एससीआरटीला. सर सो मग एससीआरटी तर्फे काही रूल्स अँड रेग्युलेशन आहेत का जे तुम्हाला?
हा, त्यांचे रूल्स अँड रेग्युलेशन म्हणजे त्यांचे एनसीटीनी दिल्यानंतर त्यांना फक्त ऍडमिशन देण्याचे आहे, पण ते रेग्युलरली इन्स्पेक्शन करतात की बा रेग्युलर स्टुडंट किती आहे, तुमच्याजवळ काही फॅसिलिटीज आहे का, ते करतात. पण एनसीटीच्याच जे आहे बेसवर ते करतात, त्यांची स्वतःच आहे क्रायटेरिया, त्याच्यावर करतात ते.
सर आणि आता ते न्यू एज्युकेशन पॉलिसी आलं बरोबर, सो त्याच्यामध्ये आता ते बी एड 4 वर्षाचा म्हणत आहेत, तर त्याच्या संदर्भात तुमचं काय थॉट प्रोसेस आहे?
ते आहे आता मॅडम कसं आहे, त्यांनी जर त्यांचं असं म्हणणं आहे किंवा आता जी टीचर ट्रेनिंग कॉलेजेस आहेत ते पूर्ण इंटिग्रेटेड बी एड असा, म्हणजे ग्रॅज्युएशन प्लस एज्युकेशन म्हणजे बी एड, असे 4 वर्षाचा तो एक 4 वर्षाची डिग्री राहील. पण मॅडम प्रायमरी एज्युकेशनला जर तुम्हाला टीचिंग करायचं असेल तो जो त्याला तर प्रायमरी शी स्कूलशी टचिंग सब्जेक्ट असायला पाहिजे. तुम्ही जर एकाच क्रायटेरियानं तुम्ही जर असं म्हणत एकाच क्रायटेरियानं तुम्ही हायस्कूल किंवा ज्युनियर कॉलेजचे टीचर बनतील, एकाच साच्यानी ते टीचर बनतील आणि त्याच साच्यात तुम्ही प्रायमरी एज्युकेशनचे टीचर बनवाल, तर तो खूप मोठा ड्रॉबॅक आहे. कारण कसं आहे मॅडम की आम्ही जो आमचा जो पूर्ण करिक्युलम तयार झाला याचा बेसच प्रायमरी स्कूल असते.
बरोबर.
बी एडचा जो सिलेबस किंवा करिक्युलम तयार होते त्याचा बेस हायस्कूल असतो किंवा ज्युनियर कॉलेज असते, या बेसवर तो तयार केला आहे. मग तुम्ही म्हणाल की आता तुम्ही म्हणाल की फर्स्ट स्टँडर्ड पासून तर 12th स्टँडर्ड पर्यंतच्या सगळ्या क्लासेसला तयार होणारा जो टीचर आहे तो एकाच साच्यातून तयार होईल, ते शक्य नाही आहे ना.
राईट
बरोबर. कारण प्रायमरी टीचर जो आहे हा पूर्ण हे असायला पाहिजे, ऑलराऊंडर असायला पाहिजे, त्याला सगळ्या सब्जेक्टचं नॉलेज. तुम्ही गव्हर्नमेंटच्या स्कूल्स पाहाल तर तिथं सब्जेक्टला महत्व नाही आहे, तुम्हाला त्याला मराठी शिकावं लागेल, इंग्लिश शिकावं लागेल, सायन्स शिकावं लागेल, मॅथ्स शिकावं लागेल एकाच टीचरला. तुम्ही तिथं बायोफेड किंवा सायन्स टीचर वेगळा, मॅथ्स टीचर वेगळा, इंग्लिश टीचर असं नाही आहे. तो त्याला तो पूर्ण सब्जेक्टचं नॉलेज असायला पाहिजे. आता हे बी एड जर यांनी असं केलं किंवा नाही, तुम्हाला बी एडचं कसं आहे मॅडम किंवा तो त्या सब्जेक्टचा एक्सपर्ट असतो, तुम्हाला मेथड सुद्धा जे घ्यावं लागतात बी एड मध्ये, सब्जेक्ट 2 सब्जेक्ट चूज करावं लागतं, एक तर त्या मग त्यातच तो एक्सपर्ट बनते, त्याच्याच तो किंवा त्याच्याच इंटर्नशिप करते त्याच्यावरच, तर ते आपल्याला ते दिसून येतं. तो एक खूप मोठा ड्रॉबॅक आम्हाला लक्षात येतो, म्हणजे येणारे नेक्स्ट जे आहे जनरेशन कसं एकाच साच्यातून तयार होणारा व्यक्ती हे सगळं जे आहे प्रायमरी एज्युकेशन कसं चालू शकेल? एक तर तो हायर एज्युकेशन करू शकेल, चांगलं चांगलं टीचिंग करायचं असेल तर त्याला त्या वेगळ्या मेथड शिकवणार. जरी तो 4 वर्षात त्याला ग्रॅज्युएशन ही कम्प्लीट करायचं ना, जे ग्रॅज्युएशनचे सब्जेक्ट असेल ते सायन्सचे असेल किंवा आर्ट्सचे असेल तेही करावं लागेल, प्लस हे आपलं एज्युकेशनशी फील्डवर जे असेल ते शक्य होणार नाही आहे. गव्हर्नमेंटला फक्त ग्रॅज्युएट टीचर पाहिजे म्हणून गव्हर्नमेंटने इंटिग्रेटेड बी एड आणलाय की प्रत्येक टीचर हा ग्रॅज्युएट असायला पाहिजे, तो प्रायमरीचा असो की ज्युनियरचा असो, त्यांना फक्त ग्रॅज्युएट टीचर पाहिजे. त्यांचा असा कन्सेप्ट आहे की बा 12th डी एड हा ऍक्च्युली त्याला नॉलेज कमी असते, तो अपग्रेड करत नाही स्वतः, असं त्यांचा उद्देश आहे. त्याच्यामुळे त्यांना ग्रॅज्युएट टीचर किंवा हे आता न्यू एज्युकेशन पॉलिसीतच नाही आहे मॅडम, हे आर टी मध्ये सुद्धा आहे की ग्रॅज्युएट टीचर असायला पाहिजे, ट्रेन टीचर असायला पाहिजे. कुठं नाही ते शक्यच नाही.
सर मग तुम्हाला काय वाटतं टीचर्सची क्वालिटी बदलेल का?
नाही, टीचरची क्वालिटी बदलण्यापेक्षा टीचर कन्फ्युज राहतील भविष्यात. तुम्ही प्रायमरी, मला कमीत कमी त्याच्यात बायफर्गेशन पाहिजे की प्रायमरीसाठी वेगळं आणि हायस्कूलसाठी वेगळं, कारण टोटली टीचिंग मेथड वेगळे आहे ना मॅडम. तुम्ही त्या विद्यार्थ्या आपल्याला जर तुम्हाला प्रायमरीला टीचर तर आम्हाला बीएड ला सुद्धा आणि डीएड ला सुद्धा सायकोलॉजी एक सब्जेक्ट कंपल्सरी असते त्याच्यात. मग आम्हाला त्या टीचिंग प्रायमरी स्टुडंटची सायकोलॉजी पाहूनच त्याला टीचिंग करावं लागेल ना, त्या मेथड सिलेक्ट करावं लागेल किंवा त्या टीचिंग एड्स करावं लागेल, तसं टीचर प्लॅनिंग करावं लागेल, तसं टीचिंग करावं. तुम्ही डायरेक्ट बोर्ड वर जाऊन जर तुम्ही फर्स्ट स्टँडर्डच्या मुलाला जर तुम्ही डायरेक्ट ब्लॅकबोर्ड वर शिकवायला लागले तर मुलं ऍक्सेप्ट नाही करत ना. ग्रॅज्युएट टीचर असेल तो त्याच पद्धतीने शिकतो.
सो सर आता ते हे म्हणतात की कॉम्पोजिट पण ठेवू शकतो, दोन वर्षाचा बीएड आणि चार वर्षाचा बीएड पण ठेवू शकतो.
आताही आहेच ना, तसं आहेच ना, काही पहिले इंटिग्रेटेड बीएड ही संकल्पना आता नाही. अजूनही कोल्हापूरला कॉलेज आहे ना, पुण्यालाही कॉलेज आहे इंटिग्रेटेड, आधी होत पण त्यांना कंपोजिट ते दोन वर्षाचं ते कसं आहे त्यांना ठेवा सध्या तरी ठेवाच लागेल, कारण जे ग्रॅज्युएट झालेले आहेत, म्हणजे माझं तरी मत काही दिवस ठेवणार आहे ते, कारण जे ग्रॅज्युएट झाले आज जर डिसिजन झाले तर इथन आधीचे जे ग्रॅज्युएट झाले त्यांना जर बीएड करायचं असेल तर ते पुन्हा इंटिग्रेटेड बीएड करतील का? त्यांना तर त्यांना तर बीएड डायरेक्टच बीएड करावं लागेल ना.
बरोबर.
ते म्हणे मी पुन्हा पासून इंटिग्रेटेड चार वर्षाचं बीएड करू का? शक्य नाही. तुमचं तुम्ही जर बाकीच्यांचे इंटरव्ह्यू घेतले असेल तर बाकीच्यांचं काय मत होतं त्याच्यावर?
सर एकदा रिपोर्ट रिलीज झाला की मी तुम्हाला सांगेन बाकीचे, कारण आत्तासाठी थोडं ठेवावं लागेल, पण ऍट दी एंड जेव्हा रिपोर्ट मध्ये येईल तेव्हा कळेल. सर तुमच्यावर रिपोर्ट सुद्धा शेअर होणारच आहे, कारण तुम्ही म्हणजे तुम्ही पण तुमचे इन्साइट दिले तर त्याच्यामध्ये कळून. सर वन लास्ट क्वेश्चन आहे. आता मागच्या एक दोन वर्षांपासून कोविडनी एकदम हाल केले आहे सगळ्यांचे, सो त्याच्या संदर्भात डीएड ची परिस्थिती कशी होती सर मागच्या एक दोन वर्षात?
म्हणजे मॅडम असं समजा की जसं बाकीच्या स्कूल्सची जशी कंडिशन होती तशी सेम कंडिशन आमची, प्लस आम्ही आमची कंडिशन जास्त खराब करू नये, आम्ही फील्ड वर्क करणारे माणसं आहोत, आम्हाला सगळं ऑनलाईन, आम्ही ऑनलाईन टीचिंग केलं आहे सगळं. पण जे मुलांना फील्ड वर्क करायला पाहिजे होतं काय टीचिंग प्रत्यक्ष, तर ते त्या मुलं जे आहे ते खूप मागे पडले. कदाचित त्यांना डिप्लोमा मिळून जाईल पण ते तेवढे डेव्हलप राहणार नाही. जसं आता आपण बारावी पास आहे, दहावी पास आहे, डायरेक्ट होऊन जाईल ते एक्झाम, रिझल्ट डिक्लेअर झाला विदाऊट एक्झाम, ते तो एक फरक राहील. तरी आम्ही मुलांना मग तेच सांगितलं ना, आम्ही तोच एक प्रोजेक्ट राबवला की आजूबाजूच्या मुलांना शिकवा, तेवढा त्यांना टीचिंग एक्सपिरियन्स येईल. कारण आमच्या मागच्या वर्षीची जी बॅच आहे फर्स्ट इयर ती तशीच पास आउट झाली.
अच्छा.
विदाऊट एक्झाम.
आणि सर म्हणजे मुलांसाठी काही डिफिकल्टी होत्या का, म्हणजे इकॉनॉमिक डिफिकल्टी किंवा मेडिकल डिफिकल्टी?
आता मागच्या कोविड मध्ये का? नाही असा इफेक्ट नाही झाला.
ओके. आणि तुम्हाला शिकवताना काही अडचणी आल्या का, म्हणजे एंगेजमेंट मुलांबरोबरची ती कमी झाली किंवा जास्त झाली?
ते कम्युनिकेशन फार कमी झालं, म्हणजे जो आपण प्रत्यक्ष क्लासमध्ये टीचिंग करतो आता टीचिंग आणि ऑनलाईन मध्ये तो आहे, मुलं रेग्युलर राहत नाही किंवा मुलं बहाणे करतात की माझा मोबाईल वर नेटवर्क नाही आहे, माझं नेट नाही चालत आहे तेव्हा, कारण आम्ही जेव्हा रेग्युलर चार जर लेक्चर घेतो म्हटलं तर तेव्हा त्याच डेटा बॅक असायला पाहिजे, डेटा तेव्हा राहत नाही. जर झूम वर किंवा गुगल मीट वर आपण घेतो नाही राहत जे आहे, आणि इकॉनॉमिकली तेवढा इफेक्ट पडलाय, मेडिकली नाही पडला एवढा इफेक्ट. मेडिकली आमचं 23 नोव्हेंबर पासून रेग्युलर झालं होतं फिजिकली कॉलेज, तर ते चाललं आमचं 20 फरवरी पर्यंत, कारण कोविडची सेकंड वेव्ह हा अमरावतीतूनच सुरू झाली ना, त्यामुळे आम्हाला लवकर बंद करावं लागलं.
बरोबर.
त्याच्यामुळे
आम्हाला लवकर 20 फरवरी पासूनच आम्ही मग बंद केलं. तोपर्यंत रेग्युलर झालं, फिजिकली क्लासेस झाले पूर्ण ऑनलाइन.
आणि फॅकल्टीजनी कसं कोप केलं सर
कोविड
मध्ये? फॅकल्टीजनी म्हणजे शिक्षक
फॅकल्टीज रेग्युलर, त्यांनी माझ्याकडे फार जास्त नाही आहे, तीनच फॅकल्टी आहेत आणि त्यांनी आम्ही अल्टरनेट आलो. तसं जेव्हा रेग्युलर झालं तेव्हा फक्त सगळे यायचे. कोविडमुळे थोडस क्लासेस रेग्युलर घेतले, ऑनलाईन क्लासेस रेग्युलर घेतले. आम्ही जेव्हा कॉलेज रेग्युलर झालं, फिजिकली सुरू झालं, तेव्हा आम्ही मुलांना दोन फॅसिलिटी अवेलेबल होती, एक एज अ ऑनलाईन या ऑफलाईन या. आम्ही ऑनलाईन आणि ऑफलाईन साठी कॉलेज क्लासमध्ये कॅमेरा लावला होता त्यांच्या स्वतःच्या फॅकल्टीने, स्वतःचा मोबाईल लावला, त्यांनी लिंक शेअर केली. जे मुलं स्वतः आले क्लासमध्ये त्यांनी ऑफलाईन केला, ज्यांना नाही शक्य झालं, जे अपडाऊन करणारे आहे, जे बसेस मध्ये किंवा ते जे घाबरले की नाही बाबा पॅरेंट्स की आम्ही पाठवत नाही आहे अपडाऊन करणारे, त्यांच्याजवळ नव्हत्या त्या फॅसिलिटी नव्हत्या काही पर्सनल व्हेकल असं काही, तर त्यांनी ऑनलाईन केले. तर एक थोडासा त्रास झालाय आम्हाला, थोडा त्रास झालाय पण रिस्पॉन्स चांगला होता मुलांचा.
ओके सर, थँक्यू सो मच तुम्ही तुमचा वेळ दिल्याबद्दल. थँक्यू सर. एकदा आमचा रिपोर्ट पब्लिश झाला की आम्ही
एनईपी बद्दलच आहे का मॅडम?